chinimandi.com पॉडकास्ट।
छत्तीस साखर कारखान्यांची बिलं थकीत, साखर जप्तीच्या प्रक्रियेला सुरुवात। कर्नाटकमध्ये 36 साखर कारखान्यांनी अद्यापही ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे FRP थकीत पैसे दिलेले नाहीत। या पार्श्वभूमीवर सरकारनं कारखान्यांची साखर जप्त करून त्याचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे, अशी माहिती साखर मंत्री RB थिम्मापूर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली। राज्यातील 36 साखर कारखान्यांना ऊसाची बिलं भागवण्यासाठी 30 जूनची मुदत दिली होती, पण त्यातही त्यांना बिलं भागवण्यात अपयश आलं आहे। याबाबत मंत्री थिम्मापूर म्हणाले, राज्य सरकारनं FRP थकवलेल्या साखर कारखान्यांना बिलं भागवण्यासाठी 30 जूनची मुदत दिली होती, पण कारखान्यांनी बिलं अदा न केल्यामुळं त्यांच्या स्टॉकमधील साखरेचा लिलाव करून शेतकऱ्यांचे पैसे भागवले जातील, यासाठीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। राज्यात 67 साखर कारखाने आहेत आणि 2018-19 हंगामाची एकूण 11,948 कोटी रुपये FRP बाकी आहे। राज्यातील 31 साखर कारखान्यांनी त्यांचे संपूर्ण FRP पैसे भागवले आहेत, पण अजूनही 617 कोटी रुपये शिल्लक आहेत। साखर कारखाना मालकांनी बिलं भागवण्यासाठी आणखी मुदत मागितली आहे। केंद्र सरकारकडून साखर निर्यात अनुदानाचे पैसे मिळालेले नाहीत, त्यामुळं त्यांनी मुदत मागितली आहे, पण त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही, असं थिम्मापूर यांनी सांगितलं। शेतकऱ्यांच्या हिताशी संबंधित कोणत्याही बाबीमध्ये सरकार तडजोड करणार नाही, असं थिम्मापूर यांनी सांगितलं।